एका हत्तीचं एका मुंगीवर प्रेम जडलं आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. एकदा दोघे बागेत फिरत असताना हत्ती मुंगीला म्हणाला,
आयला ठार मेलो, ठार मेलो खलास.
मुंगी म्हणाली,
ए काय झालं काय, एवढं घाबरायला तुला काय झालं काय.
हत्ती म्हणाला,
अग काय झालं काय विचारतेस, ते बघ ते बघ, समोरून माझे बाबा येत आहेत.
हे ऐकून मुंगी म्हणाली,
हत्तीच्या एवढंच ना, मग लप माझ्या मागे.